सुपरहिट गाण्यानंतर पुन्हा एकदा मी आकांक्षा इथे हजर झाली आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आलेला आहे फेमस टीव्ही ऍक्टर पियुष रानडे. पियुष, मला आता हे विचारायचंय, सध्या कसं शूटिंग बंद आहेत, सगळे घरी आहेत आणि बाकी काही कामं सुरू झालेत, पण कुठे ना कुठे प्रत्येकाच्या मनात निगेटिव्हिटी येते, सो पॉझिटिव्ह माइंडसेट राहण्यासाठी तू काय आयडियाज देशील? मग
आता मी फ्रँकली सांगतो की आता जसं सायन्स काम करते, जसं नेचर काम करते, तसेच तशीच तुमची बॉडी काम करते. आफ्टर ऑल इट्स ऑल सायन्स, इट्स ऑल अबाउट सायन्स. तुमच्या बॉडीचा एक युजर्स मॅन्युअल असतो, जसं आपला फोनचा असतो. आता फोनचा युजर्स मॅन्युअल कसं असतं, आपण फोन कसं वापरतो, आता तू एक नवीन फोन घेशील तर तुला माहित नसेल, तू ते मॅन्युअल वाचशील, 3 दिवस मॅन्युअल वाचशील, यू विल गो थ्रू द थिंग्स. तसंच आपल्या बॉडीचा, इंडिव्हिज्युअल बॉडीचा इंडिव्हिज्युअल मॅन्युअल, आणि ते कसं फंक्शन होतं ते स्वतः स्वतःला माहिती. तर मला असं वाटतं की ते युजर्स मॅन्युअल जे आपल्या शरीराचं आहे ते तुम्ही वाचावं, ते तुम्ही जाणून घ्यावं, आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठे जायचंय ते खूप महत्वाचं आहे. ऑफकोर्स हे सगळं ऍक्च्युली ह्युमन इंटेलिजन्सवरच असतं की तुम्ही कसं कंट्रोल करता. म्हणजे जर तुम्हाला वाईट गोष्टी करायच्या तर ऑफकोर्स तुम्ही वाईट गोष्टीच करणार, तुम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत तर चांगल्या गोष्टीच. म्हणजे मी तुला जर 100 चांगल्या गोष्टी सांगितल्या पण तुझ्या कुठेतरी डोक्यात किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये वाईट गोष्टीच करायच्या तर तू तेच करशील, तू नाही ऐकणार. आणि मी तुला कितीही 100 वाईट गोष्टी सांगितल्या आणि तुला चांगलं करायचं आहे तर तू चांगलंच करशील. तर हा जो पार्ट आहे ना, म्हणजे आयडिया देण्यापेक्षा आय थिंक हा एक प्रोसेस आहे आणि हा प्रोसेस खूप सुंदर आहे. म्हणजे तो सतत स्वतःला वाचणं, स्वतःला जाणून घेणं हे सतत करावं आणि तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता की मी कसा आहे किंवा मी कशी आहे किंवा मी कसं राहायला पाहिजे. तर हे मॅन्युअल तुम्ही शोधा आणि हे इंडिव्हिज्युअल युजर्स मॅन्युअल आहे, हे तुम्ही तुमचं शोधायला पाहिजे. ह्याच्यावर दुसरं कोणी काही आयडिया किंवा टेक्निक दिले तरी ऐका ते, ऑफकोर्स ऐका, पण मला असं वाटतं की यू आर द बेस्ट जज ऑफ युअरसेल्फ, नोबडी कॅन जज यू.
सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत आज पियुष रानडे सोबत, त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.